आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एआय इम्पॅक्ट समीट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून। मुंबईत एआय फॉर ऍग्री ही जागतिक परिषद सुरू। महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताच्या असंघानं पटकावलं। आणि T20 विश्वचषक स्पर्धेत भारताबरोबरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेची फटकेबाजी। नवी दिल्ली इथं नुकतीच झालेली इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता। या परिषदेत अमूलच्या बूथवरचं प्राण्यांवर उपचार आणि देखरेखीसाठीचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण तसंच आपले प्राचीन ग्रंथ प्राचीन ज्ञान आणि आपल्या हस्तलिखितांच्या जतनासंदर्भातलं ऍप्लिकेशन या भारताच्या दोन उत्पादनांनी जगभरातील नेत्यांना प्रभावित केल्याचं त्यांनी सांगितलं। या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असं ते म्हणाले। या शिखर परिषदेत तरुणांचा उत्साहवर्धक सहभाग पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले। देशात अवयवदानाविषयीची जागरुकता सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं। यासंदर्भात अलीकडेच केरळमध्ये अवघ्या 10 महिन्यांच्या अलिना हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांनी अलींच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याची घटना त्यांनी श्रोत्यांना सांगितली। अवयवदानामुळे गरजूंना नवं आयुष्य मिळाल्याची देशभरातली अनेक उदाहरणं त्यांनी आज श्रोत्यांसमोर मांडली। खेळ आपल्याला परस्परांशी जोडतात असं त्यांनी सांगितलं। सध्या सुरू असलेल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उल्लेख त्यांनी केला। या स्पर्धेत अनेक देशांच्या संघात मूळ भारतीय वंशाचे खेळाडू असल्याचा संदर्भ त्यांनी दिला। भारतीय कुठेही गेले तरी आपल्या मातृभूमीशी जोडले राहतात असं ते म्हणाले।
भारतीयता की यही तो विशेषता है। भारतीय जहां भी जाते हैं अपनी मातृभूमि की जड़ों से जुड़े रहते हैं और अपनी कर्मभूमि यानी जिस देश में रहते हैं उसके विकास में भी सहयोग करते हैं।
ऑनलाइन फसवणुकीबद्दलही त्यांनी संवाद साधला। डिजिटल अरेस्ट विषयी देशात जागरूकता वाढली असली तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत। ते पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीनं वाटचाल करत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले। आपले शेतकरी केवळ उत्पादनावरच नाही तर गुणवत्ता मूल्यवर्धन आणि नव्या बाजारांवरही लक्ष देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात नमो भारत ट्रेन आणि मीरत मेट्रो सेवेचं उद्घाटन केलं। मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी मेट्रोमधून प्रवासही केला। 180 किलोमीटर प्रतितास वेगानं धावणारी नमो भारत ट्रेन देशातली पहिली जलद वाहतूक प्रणाली आहे। त्याचप्रमाणे मीरत मेट्रो ही ताशी 120 किलोमीटर वेगानं धावणारी सर्वात जलद मेट्रो आहे। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 82 किलोमीटरच्या दिल्ली मीरत नमो भारत कॉरिडॉरचं लोकार्पण केलं। याशिवाय प्रधानमंत्र्यांनी 12,923 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं। भारत अमेरिका व्यापार कराराबाबत होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे। अमेरिकेच्या व्यापार धोरणावरून नुकत्याच झालेल्या घडामोडी आणि त्याचे परिणाम यांचं दोन्ही देश मूल्यांकन करतील आणि त्यानंतर भारतीय शिष्टमंडळाची अमेरिका भेट निश्चित केलं जाईल असं वाणिज्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं। हे अधिवेशन 4 आठवड्यांचं असेल। 6 मार्चला अर्थसंकल्प मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला भरीव आर्थिक मदत मिळाली असून त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला तर भारताचं कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत 70,000 कोटी रुपयांचं योगदान देऊ शकेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत आयोजित AI फॉर अॅग्री या कृषी क्षेत्रातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनात बोलत होते. महाराष्ट्रानं जाहीर केलेली स्वतंत्र अॅग्री AI पॉलिसी स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचं अनुकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. सर्वसमावेशकता, पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं हे AI मिशनचं उद्दिष्ट आहे. याचा अवलंब कृषी क्षेत्रात करण्याचा सरकारचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक AI धोरण राबवण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्याशी महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या अ संघानं बँकॉक इथं झालेल्या आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघावर 46 धावांनी मात करत जेतेपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अ संघानं 7 गणी गमावून 135 धावा केल्या. तेजल हसबनीसनं नाबाद 51 धावा केल्या. भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेश अ संघाचा डाव 19व्या षटकात 88 धावात आटोपला. प्रेमा रावनं 3 बळी घेतले. तेजल हसबनीस सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या Super 8 मध्ये आज अहमदाबाद इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली, मात्र डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांनी 4थ्या गड्यासाठी 97 धाव्यांची भागीदारी करत डाव सावरला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 18 षटकात 6 बाद 164 धावा झाल्या होत्या. आज पल्लेकेल इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेवर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 9 गडी गमावून 146 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16 षटकं आणि 4 चेंडूत 95 धावांमध्ये गारद झाला. जम्मू काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्याच्या दुर्गम भागात आज सकाळी सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन त्राशी 1 अंतर्गत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. गुप्तचर विभागाकडून जैसे मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित 2 पाकिस्तानी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्तपणे ही मोहीम राबवली. या कारवाईत 2 AK-47 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा एक कट उघडकीस आणला असून कोलकाता आणि तामिळनाडूमध्ये एकाच वेळी केलेल्या कारवाईत 8 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये 7 बांगलादेशी नागरिक आहेत तर 1 जण पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. या कटाचा सूत्रधार बांगलादेशातून कार्यरत होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. AI इम्पॅक्ट समिट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथे होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. मुंबईत AI फॉर अॅग्री ही जागतिक परिषद सुरू. महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताच्या अ संघानं पटकावलं. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत भारताबरोबरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेची फटकेबाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.